नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. जागतिक स्तरावर अडथळे आणि अनिश्चितता असूनही भारताचा विकास उल्लेखनीय असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशात ग्रेटर नोएडामध्ये आज उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा 2025 उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. भारताला आत्मनिर्भर बनवणं आवश्यक असून जी वस्तू आपण आपल्या देशात बनवू शकतो ती बनवलीच पाहिजे असं त्यांनी नमूद केलं. भारताच्या फिनटेक क्षेत्रावर भर पंतप्रधानांनी फिनटेकमुळे समावेशकतेला प्रोत्साहन मिळत असून भारत येत्या दशकांसाठी भक्कम पाया घालत असल्याचं नमूद केलं. ते म्हणाले,
फिनटेक सेक्टर की बहुत चर्चा है. इस सेक्टर की सबसे खास बात है कि इसने समावेशी विकास को, इंक्लूसिव डेवलपमेंट को बहुत ताकत दी है. भारत ने ऐसे ओपन प्लेटफॉर्म बनाए जो सबको साथ लेकर चलते हैं. यूपीआई, आधार, ये हर किसी को मौका दे रहे हैं. यानी प्लेटफॉर्म फॉर ऑल, प्रोग्रेस फॉर ऑल. आज भारत में इसका असर हर जगह दिखाई देता है.
दरम्यान पंतप्रधान मोदी आज राजस्थानच्या दौऱ्यावर जाणार असून 1,22,100 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करणार आहेत. 19,210 कोटी रुपये खर्चाच्या हरित ऊर्जा प्रकल्पांचं उद्घाटन आणि फलोदी, जैसलमेर, जालोर आणि सिकर इथं सौर प्रकल्पांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाद्वारे विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत. यासंदर्भात लिहिलेल्या पत्रामध्ये महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये महसूल विभागानं महत्वाची भूमिका बजावल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भूमी अभिलेखांचं डिजिटलीकरण, पारदर्शी सेवा वितरण यासारख्या क्षेत्रामध्ये या विभागाचं योगदान प्रशंसनीय असून नागरिकांना विविध सुविधा घराघरापर्यंत पोहोचत असून शासनाप्रती त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. सशक्त नागरिक, सक्षम महाराष्ट्र आणि विकसित भारत हा संकल्प पूर्ण करण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधानांच्या या पत्राबद्दल आभार व्यक्त केले आहेत. भारतानं रेल्वे आधारित मोबाईल लॉन्चर सिस्टमवरून मध्यम श्रेणीच्या अग्निप्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. प्रगत वैशिष्ट्यांसह सुसज्ज अशा या पुढच्या पिढीतील क्षेपणास्त्राची मारक क्षमता 2,000 किलोमीटर आहे. विशेषतः डिझाईन केलेल्या रेल्वे आधारित मोबाईल लॉन्चरवरून केलं जाणारं हे पहिलंच प्रक्षेपण आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण संशोधन आणि विकास संघटना, स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आणि सशस्त्र दलांचं अभिनंदन केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बीड जिल्ह्यातील पूरग्रस्त पाहणी दौऱ्याची सुरुवात मौजे पिंपळगाव घाटपासून केली. त्यानंतर त्यांनी मौजे खोकरमोहा गावाला भेट दिली. या ठिकाणी फुटलेल्या तलावाची पाहणी केली आणि झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला भेट देऊन शाळेबद्दल असलेल्या प्रस्तावित मागण्या पूर्ण करण्यासाठी तातडीनं पावलं उचलली जातील असं आश्वासन दिलं. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सर्व ती मदत केली जाईल असं आश्वासन पवार यांनी यावेळी दिलं. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी हिंगोली जिल्ह्यात कनेरगाव आणि अंबाळा इथं नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं असून सरकारनं शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. शेतकऱ्यांना जास्त मदत केली पाहिजे यासाठी 6 महिन्यांचा आमदार वेतन मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाला देणार असून सर्व पक्षीय आमदारांनी देखील आपलं वेतन द्यावं असं आवाहन वडेट्टीवार यांनी केलं. अतिवृष्टीग्रस्त भागात राज्य सेवा परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणीही त्यांनी केली. पूरग्रस्त भागामध्ये सरकार म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरकारचे मंत्री भेट देत असून पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत करत असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. पूरग्रस्तांच्या समस्येवर राजकारण करणे योग्य नाही असं ते म्हणाले. सेवा पर्व उपक्रमाच्या अनुषंगानं एक दिवस एक तास एक साथ या श्रमदान उपक्रमात आज महाश्रमदान अभियानाचं नियोजन देशभरात करण्यात आलं आहे. वाशिम रेल्वे स्थानकावर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वतीनं एक तास श्रमदान करून रेल्वे स्थानक परिसर स्वच्छ केला गेला. परभणी जिल्ह्यातल्या पिंगळी इथं स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यावेळी उपस्थित होत्या. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10